यहेजकेल अध्याय 43। मग पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे त्याने मला नेले, तो पहा इस्रायलाच्या देवाचे वैभव पूर्वेकडून प्रगट झाले। त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता व त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली। मी नगराचा नाश करण्यास आलो होतो, तेव्हाच्या दृष्टांतासारखा दृष्टांत मी पाहिला। खबार नदीतीरी जो दृष्टांत मी पाहिला, तसे दृष्टांत माझ्या दृष्टीस पडले, तेव्हा मी उपडा पडलो। पूर्वाभिमुख असलेल्या द्वारावाटे परमेश्वराचे तेज मंदिरात आले, तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात नेले। तो पहा परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले होते आणि मंदिरातून कोणी मजबरोबर बोलत आहे असे मी ऐकले। आणि माझ्याजवळ एक पुरुष उभा होता, तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थळ, माझ्या पदासनाचे स्थळ आहे। तेथे मी इस्रायल वंशजांमध्ये सर्व काळ राहीन। इस्रायल घराण्याचे लोक व त्यांचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उच्च स्थानावर इतपर माझ्या पवित्र नामाला बट्टा लावणार नाहीत। त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्या शेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारिले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती। अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला, म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला। आता त्यांनी आपला व्यभिचार व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्ती मजपासून दूर घालवाव्या, मग मी त्यांच्यामध्ये सर्व काळ राहीन। हे मानवपुत्रा, इस्रायल घराण्यास हे मंदिर दाखीव, म्हणजे ते आपल्या पातकांबद्दल लज्जित होतील व त्यांनी ह्या नमुनेदार इमारतीचे माप घ्यावे। त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांबद्दल ते लज्जित झाले, म्हणजे त्यास या मंदिराचा आकार, त्याची रचना, त्यात जाण्या येण्याचे मार्ग, त्यातील सर्व आकृती, त्याचे सर्व विधी व त्याचे सर्व नियम त्यास दाखीव व त्यांच्यासमोर लिहून ठेव, म्हणजे त्यांच्या सर्व नियमांचे व विधींचे अवलंबन करून त्याप्रमाणे ते वागतील। मंदिराचा हा नियम आहे। पर्वताच्या माथ्यावरील भोवतालचा सर्व प्रदेश अत्यंत पवित्र आहे। पहा मंदिराचा हा नियम आहे। हातांनी वेदींची मापे ही आहेत। हा हात म्हणजे एक हात व चार अंगुळे। तिचा तळभाग हातभर उंच, हातभर रुंद आणि तिचा कडेचा पाटथरा वीतभर। हा वेदीचा पाया। तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात आणि खालच्या बैठकीपासून वरच्या बैठकीपर्यंत उंची चार हात व रुंदी एक हात। वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात, वेदीच्या अग्निकुंडाला लागून वर गेलेली चार शृंगे होती. वेदीचे अग्निकुंड 12 हात लांब व 12 हात रुंद होते. ते समचौरस होते. तिची बैठक 14 हात लांब व 14 हात रुंद अशी चौरस होती. तिच्या भोवतालचा पाटथरा 1/2 हात आणि तिचा तळ भाग सभोवार 1 हात उंच होता. तिच्या पायऱ्या पूर्वाभिमुख होत्या. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे, म्हणून ती बांधून काढतील. त्यानंतरच्या दिवसांचे तिजसंबंधीचे विधी हे, माझी सेवा करावयास मजसमीप येणाऱ्या लेवी वंशातला सादोकाच्या कुळातील याजक यास पापार्पण करण्यासाठी तू एक गोऱ्हा दे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तू त्यांचे रक्त घेऊन वेदीच्या चारही शृंगावर, बैठकीच्या चारही कोपऱ्यांवर व भोवतालच्या पाटथऱ्यावर शिंपड. अशा प्रकारे प्रायश्चित्त करून ती शुद्ध कर. नंतर तू पापार्पणाचा बैल घे व त्याने पवित्र स्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमिलेल्या जागी त्याचा होम करावा. दुसऱ्या दिवशी पापार्पण करण्यासाठी एक निर्दोष बोकड घे. बैलाच्या होमाने जशी वेदी शुद्ध केली तशी यानेही केली पाहिजे. शुद्धीकरण संपले म्हणजे एक निर्दोष गोऱ्हा व कळपातला एक निर्दोष एडका अर्पण कर. तू ते परमेश्वरासमोर आण. मग याजक त्यावर मीठ टाकतील व त्याचे हवन करून ते परमेश्वरास अर्पण करतील. तू 7 दिवस रोज एकएका निर्दोष बकऱ्यांचे पापार्पण कर. एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष एडका हेही त्यांनी अर्पण करावे. याप्रमाणे 7 दिवस वेदीबद्दल प्रायश्चित्त करून तिची शुद्धी करावी. असा तिचा संस्कार व्हावा. या दिवसांच्या कार्याची समाप्ती झाल्यावर 8व्या दिवशी व त्यापुढे याजक तुमचे होमबली व तुमचे शांतीबली वेदीवर अर्पितील आणि मी तुम्हावर प्रसन्न होईन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.